नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उद्या एक भारत श्रेष्ठ भारतचं प्रतीक असलेली भव्य एकता परेड आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तची परेड नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या परेडच्या धर्तीवर असेल असं शहा यांनी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांव्यतिरिक्त राज्याचं पोलीस दल आणि देशभरातील कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसंच सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान गुजरातमधील एकता नगरमध्ये भारत पर्व साजरं करण्यात येणार असल्याची माहिती शहा यांनी दिली.
रन फॉर युनिटी को बड़े स्तर पर आयोजित करने का निर्णय लिया गया है. देश के सभी राज्य, केंद्र शासित प्रदेश, जिला, पुलिस स्टेशन, सभी स्कूल्स और यूनिवर्सिटी में रन फॉर यूनिटी का आयोजन हुआ है. उसके बाद देश का प्रत्येक नागरिक देश की एकता और अखंडता के लिए शपथ लेने का भी कार्यक्रम आयोजित किया गया है.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये 1140 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसंच ई बसना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या हस्ते 150 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकता दिनानिमित्त उद्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा शहागंज अशी ही पदयात्रा असणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. तसंच 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात सर्व महाविद्यालय माध्यमिक विद्यालयांमध्ये निबंध चित्रकला वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर आधारित विविध कार्यक्रम होतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाकडूनही उद्या एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत क्रांती चौक इथून सकाळी 6:30 वाजता ही दौड सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या आठवड्यात 13 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलं. बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशांकडून 12.418 किलोचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी 6 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात शारजा इथून 40 आयफोन, 17 प्रोमॅक्स युनिट्स, 30 लॅपटॉप, 12 मद्याच्या बाटल्या आणि सिगारेट घेऊन जाणाऱ्या 3 प्रवाशांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नागपूर इथं प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनाला भेट दिली. आपण एक शेतकरी म्हणून इथं आलो असून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे असं जरांगे यांनी सांगितलं. तर जरांगे हे शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झाल्यानं आंदोलनाला फायदाच होईल असं बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर आपली पुढची भूमिका जाहीर करू असं कडू यांनी स्पष्ट केलं. आशियान आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मलेशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. शनिवारी संरक्षण मंत्र्यांची परिषद होणार आहे. आसियान सदस्य देश आणि भारत यांच्यातील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणं आणि ऍक्ट ईस्ट धोरण पुढे नेणं हा या परिषदेचा उद्देश असणार आहे असं सिंह यांनी एका संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात सिंह यांची मलेशियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया लढत होणार आहे. नवी मुंबईतील डॉ डीवाय पाटील स्टेडियमवर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. आकाशवाणीवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये दुपारी 2:30 वाजल्यापासून ऐकता येईल. दरम्यान काल रात्री गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडवर 125 धावांनी मोठा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. हवामान. विदर्भ आणि खान्देशासह मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यासाठी आज पावसासाठीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.